विविध भारती पुणे, संध्या खान सादर करत आहे पुणे वृत्तांत. सहकारी साखर कारखान्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि कारखान्यांमध्ये आर्थिक सक्षमता निर्माण करण्याची गरज लक्षात घेता राज्य सरकारनं प्रोत्साहन योजना घोषित केली आहे. याअंतर्गत वेळेवर कर्ज फेडण्यास मदत व्हावी म्हणून शेतकऱ्यांना चांगले दर देणाऱ्या साखर कारखान्यांना बक्षीस दिलं जाणार आहे. सन 2025-26 या गळीत हंगामापासून ही योजना लागू होणार आहे. यासाठी राज्य शासनानं 9 निकष ठरवले आहेत. यानुसार सहकार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समिती साखर कारखान्यांची निवड करणार आहे. राज्याच्या महसुली विभागात 12,500 स्वयंसेवकांच्या सहकार्यानं 34 जिल्हे, 34 जिल्हा परिषदा, 352 पंचायत समिती आणि सुमारे 28,000 ग्रामपंचायतींमध्ये जलसाक्षरता मोहीम राबवण्यात येत आहे. नागरिकांना पाण्याचं महत्व पटवून देणं, पाण्याची बचत कशी करावी, पाण्याचा आधुनिक पद्धतीनं वापर कसा करावा याबाबत सजग करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येत असून यासाठी पुण्यातील यशदानं पुढाकार घेतला आहे असं यशदाचे संचालक मल्लीनाथ कलशेट्टी यांनी सांगितलं. राज्य शासनाची महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा येत्या रविवारी होणार आहे. परीक्षेसाठी राज्यभरातील 37 जिल्हास्तरावर 1423 केंद्र निश्चित झाली आहेत. या परीक्षेला राज्यभरातून 4,75,669 विद्यार्थी बसणार आहेत अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांनी आज पुण्यात दिली. पुणे महापालिकेच्या मिळकतकराची थकबाकी वसूल होण्यासाठी सुरू केलेल्या अभय योजनेला 3 दिवसात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामध्ये 2,598 मिळकतधारकांनी 15,27,00,000 थकबाकी जमा केली आहे तर पुणे महापालिकेच्या समाविष्ट गावांमध्ये एकंदर 13,097 कोटींची थकबाकी आहे. आदिवासी आश्रमशाळेतील मुलांकरता अन्न सुरक्षा, पोषण आणि आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आंबेगाव तालुक्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव आणि न्यूट्रिशियस अॅग्री फ्युचर इंडिया कंपनी यांच्यामध्ये घोडेगाव प्रकल्पाअंतर्गत नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे. याद्वारे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांकरता झिंक समृद्ध पौष्टिक गहू आणि लोहयुक्त बाजरीचं धान्य त्यांच्या नियमित आहारात समाविष्ट करण्यात येणार आहे. पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकलिंग स्पर्धा 2026 दरम्यान स्पर्धकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं या मार्गावरील डांबरीकरणाचं काम सुरळीत होण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी 20 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान दररोज सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत संबंधित मार्गांवरील सर्व प्रकारची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्याचा आदेश जारी केला आहे. प्रशिक्षित भारतीय परिचारक संघटना, महाराष्ट्र राज्य संघटना आणि माईस विश्वराज नर्सिंग संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नर्सिंगच्या विद्यार्थ्यांसाठी 31व्या द्वैवार्षिक 3 दिवसीय राष्ट्रीय नर्सिंग परिषदेचं आयोजन लोणी काळभोर इथं करण्यात आलं आहे. नर्सिंग व्यवसायातील ज्ञानाचं अद्ययावतीकरण आणि तंत्रस्नेही उपाययोजना, त्यांना योग्य मानधन, सन्मान आणि सुरक्षा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत असं प्रतिपादन प्रशिक्षित भारतीय परिचारक संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ अॅनी कुमार यांनी केलं. या परिषदेत देशभरातून 3,000 जास्त विद्यार्थी सहभागी झाले आहेत. मराठी नाट्य परिषदेची कोथरूड शाखा आणि पुणे महापालिकेच्या वतीनं अभिनेते प्रशांत दामले आणि गौरी प्रशांत दामले यांना यशवंत वेणू पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे तर ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा जीवन गौरव पुरस्कारानं सन्मान केला जाणार आहे. हे पुरस्कार येत्या मंगळवारी कोथरूड इथं दिले जाणार आहेत अशी माहिती नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. पुरस्कार वितरण समारंभ येत्या मंगळवारी 25 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 4:30 यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड इथं आयोजित करण्यात आला आहे. FIH पुरुष हॉकी ज्युनियर विश्वचषक 2025 स्पर्धेचा चषक सध्या देशभरातील प्रमुख 20 शहरांमध्ये फिरवला जात असून आज पुण्यात हा चषक फिरवला जात आहे. भारत सलग तिसऱ्यांदा प्रतिष्ठित ज्युनियर विश्वचषक स्पर्धेचं आयोजन करत आहे. यंदा 28 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या दरम्यान चेन्नई आणि मदुराई इथं ह्या स्पर्धा होणार आहेत. हवामान. पुणे आणि परिसरात आज किमान तापमान 11 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्याही किमान तापमान साधारण असंच असेल असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.